पिता जानी इतिहास उघड़ पिता जानी इतिहास बदलता देश अग्रणी त्यात शिल्पकार नव्या भारताचा शिल्पकार नव्या भारताचा कैवारी दीन दली तांता पोवाडा गाती सारदाचा बाबा साहेब आंबेडकर थोर आठवा आचार दिव्य सुविचार ज्ञान योग तुझा बुद्ध झाला ज्ञान योग तुझा बुद्ध झाला जात पत बंध तोडण्याला समाज क्रांतीचा रस्ता धरला दोन हजार वर्षापूर्वीचा ऐका इतिहास चार मजले हिंदू धर्मास ठाव संप्यास नवल म्हणजे तिने नाही एकमेका जोडण्यास जो जिथे जन्माला आलाय जन्माला तिथे कोंडाला कोंडचा कवाड कायम बंद त्याला मांद्र पवित्र त्याना कुत्री मांद्र पवित्र त्याना दलितांची जीव कुणा येईना तिचा विटाळ ही त्याना सावलीचा विटाळ ही त्याना न्याय द्यावा कसा कुणी त्याना दलितांचा करण्या उद्धार दलितांचा करण्या उद्धार जन्मला थोर भीम महाशूर 1891 सालात बैरागाची वाणी खरी ठरणार दलित बंधूंचे पांग फेडणार बालपणी केला निर्धार जन्मभर सतत लढणार ज्ञान शक्ती खरा आधार खूप शिकून पदव्या घेणार तेरा साली परदेशी गेला सारी शक्ती लावली शिकण्याला पैसे कुठं पुरत जेवण्याला कॉफी केक मासळी खाऊन भागवी साली एमए झाला गहन अभ्यास जातीवर केलाय प्रहार करून मनूला शह दिला खालच्याना आणि दलिताना विद्याशास्त्र वस्त्र धन मिळू नाही दिल त्याना जाती संस्था या मुळच टिकली आपल्या देशाला इंग्रजी भाषावादीन नव विचारांची ती खाण क्रांतीची देत से दान ज्ञानाची नाही मगवान वाघाचा बच्चा हा वाघ पत बिल वाघिणीच दूध वाघांच्या दरकळ्याने देश केला विद्येची आत्मसात केली किती सरोवर विहीर जिथे पाणी भरपूर सारे किती पुरे तूर पर यांची टूर दलितांना मज्जाव बर हो पाणी नाही त्यांना सत्याग्रह केला जोरदार दुदू शाही गारेकार बाबरा तिखंडात फार महाडच तळ चवदार हो दलितांना कुल केलदार वाचनात वेड भरपूर ग्रंथ विकत घेण्यावर भर वाटल्यावर पूर्ण करणार राजद्रोहात पसरले ग्रंथ सर्व गर्भ अष्ट पैलू बुद्धीची जोड विकत देश याच्या नाही जोड युक्ती युक्तिवाद ज्ञाचे बिन तोड, युक्तिवाद ज्ञाचे बिन तोड, आणि असा डावा तुझा कुणी सवाल माझा बिन तोड फुले आणि कबीर बुद्ध फुले आणि कबीर दैवत बाबांची थोर तीन शब्दात सांगती सार तीन शब्दात सांगती सार सर्व माणस समान भूवर स्वातंत्र्य बंधुभाव समतेवरती स्वातंत्र्य बंधुभाव समतेवरती परिशांती नाही चित्ताला परिशांती नाही चित्ताला भेदभाव चळवादाला अवतारा नको असल्या गोष्टीला आणि असा धर्म हवा आज मला 56 साली निर्णय केलाय आणि ऑक्टोबरच्या 14 तारखेला कौटाळी बुद्ध धर्माला शांती चित्ताला माझा बोल खरा मी केला माझा बोल खरा मी केला घ्याव ध्यानाला विनंती तुम्हाला जबाबदारी तुमच्या शिरावरती जबाबदारी तुमच्या शिरावरती बौद्ध धर्माची वाढवा माहिती नाही सचित होईल सर्व जगती गडपिता ज्यांनी इतिहास गडपिता ज्यांनी इतिहास बदलला देश अग्रणी त्यात शिल्पकार नव्या भारतात शिल्पकार नव्या भारतात कैवारी दिन तरी तांता ओवाडा गाती